इतर क्रमांक 18 येशू मरणातून उठला। प्रभू येशूच्या शत्रूले वाटलं की याचा नाश झाला, पण असं होणं शक्य नव्हतं। प्रभू येशू मेल्यावर त्याच्या मित्रानं त्याचं शरीर कुरसावरून काढून एका गुहेत ठेवलं आणि तिच्या तोंडावर मोठाचा मोठा गोटा ठेवून दिला। दोन दिवस झाल्यावर तिसऱ्या दिवशी प्रभू येशू मेल्यातून उठला। जेव्हा काही बाया कबरवर आल्या तेव्हा त्यानं पाहिलं की कबरीवरचा मोठा गोटा बाजूनं पडेल हाय आणि येशू तिथं नाही। त्या बायानं पाहिलं की दोन देवदूत गोट्यावर बसले आहेत। त्यानं बायाला सांगितलं येशू इथं नाही, तो उठला आहे। प्रभू येशू मरणातून उठला, त्यानं लोकायला दाखवून दिलं की तो देव आहे। प्रभू येशू आज पण जीवित आहे आणि हमेशा राहील। तो सैताना अन मरणापेक्षाही ताकदवान आहे।